स्तोत्र संहिता अध्याय 16 दाविदाचे मिक्ताम नावाचे स्तोत्र। हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरिला आहे। मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही। पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे। जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःखे होतील। ते रक्तमय पेयार्पणे अर्पितात, तशी मी अर्पिणार नाही। मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही। परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे। माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस। माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत। माझे वतन माझ्या मनाजोगे आहे। परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करीतो। माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते। मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे। तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही। म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्लासतो, माझा देहही सुरक्षित राहतो। कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस। जीवनाचा मार्ग तू मला दाखविशील, तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत।